खंड 5 प्रकरण 22 उपवास। मजुरांनी पहिले 2 आठवडे खूप हिम्मत दाखविली, शांतीही खूप टिकविली, रोजच्या सभेला हजेरीही चांगली असे। रोज मी त्यांना त्यांच्या प्रतिज्ञेचे स्मरण करून देत असे, आम्ही मरू पण आपल्या प्रतिज्ञेपासून कधीही ढळणार नाही असे रोज ते मोठ्या मोठ्याने गर्जून बोलत असत। पण पुढे ते नरम पडू लागले। निर्बल मनुष्य ज्याप्रमाणे हिंसक असतो त्याप्रमाणे ते कमकुवत झाले आणि गिरण्यांत कामावर जाणाऱ्यांचा द्वेष करू लागले। ते एखाद्या वेळी कोणावर शक्तीचाही प्रयोग करतील अशी मला धास्ती वाटू लागली। रोजच्या सभेतील माणसांची हजेरी मंदावत चालली, त्यांच्या चेहऱ्यावर उदासीनता पसरलेली दिसे। मला बातमी लागली की मजूर डगमगू लागले आहेत। मी फिकिरीत पडलो। अशा प्रसंगी माझा धर्म कोणता याचा मी विचार करू लागलो। दक्षिण आफ्रिकेतील मजुरांच्या संपाचा मला अनुभव होता, पण हा अनुभव नवीन होता। जी प्रतिज्ञा करविण्यामध्ये माझे अंग होते, जिचा मी रोज साक्षी होत होतो, त्या प्रतिज्ञेचा भंग कसा व्हावा, हा विचार अभिमान प्रेरितही असेल किंवा तो मजुरांबद्दलच्या व सत्याबद्दलच्या प्रेमामुळेही उद्भवलेला असेल। सकाळचा प्रहर होता, मी सभेमध्ये होतो। मी पुढे काय करणार आहे याची मला काही कल्पना नव्हती, पण सभेमध्ये मी बोलून गेलो। मजूर जर पुन्हा सज्ज होत नसतील पण निकाल लागेपर्यंत संप टिकवू शकणार नसतील, तर तसा निकाल लागेपर्यंत मी उपवास करणार। हजर असलेले मजूर चपापले। अनसुया बाईंच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुरू झाल्या। मजूर म्हणू लागले, तुम्ही नका, आम्ही उपवास करतो, पण तुम्ही उपवास करता कामा नये, आम्हाला माफ करा, आम्ही प्रतिज्ञा पाळू। मी म्हटले, तुम्हाला उपवास करण्याची जरूर नाही, तुम्ही तुमच्या प्रतिज्ञेचे पालन करा म्हणजे झाले। आपल्यापाशी पैसे नाही, आपल्याला मजुरांना भिक्षांना खाऊ घालून संप चालवायचा नाही। तुम्ही कसली तरी मजुरी करा आणि आपल्या रोजच्या रोटीपुरते पैसे मिळवा, म्हणजे संप कितीही लांबला तरी तुम्हाला निश्चिंत राहता येईल। माझा उपवास आता निकाल लागण्यापूर्वी सुटणे शक्य नाही। वल्लभभाई त्यांच्यासाठी म्युन्सिपॅलिटीमध्ये काही काम शोधित होते, पण तेथे काही मिळण्यासारखे नव्हते। आश्रमाच्या विणकाम शाळेमध्ये रेतीची भरणी करायची होती, त्यामध्ये पुष्कळशा मजुरांना काम आहे असे मगनलालनी सुचविले। मजूर ते काम करायला तयार झाले। अनसुयाबाईंनी सुरुवात केली आणि नदीच्या पात्रातून रेतीच्या टोपल्या भरभरून नेणाऱ्या मजुरांची रांग लागली। ते दृश्य पाहण्यालायक होते। मजुरांमध्ये नवीन चैतन्य आले। त्यांचा हिशेब चुकवणारे त्यांना पैसे देता देता दमले। या उपवासामध्ये एक दोष होता। मी मागे लिहिलेच आहे की मालकांशी माझा मित्रत्वाचा संबंध होता, अर्थात उपवासाची आज त्यांना लागल्याखेरीज राहिली नसती। सत्याग्रही या नात्याने मला त्यांच्याविरुद्ध उपवास करता येणार नाही हे मला समजत होते। त्यांच्यावर जो काही परिणाम होणार तो मजुरांच्या संपाचाच झाला पाहिजे। माझे प्रायश्चित्त त्यांच्या दोषासाठी नव्हते, मजुरांच्या दोषानिमित्त होते। मी मजुरांचा प्रतिनिधी असल्यामुळे त्यांच्या दोषांनी मीही दूषित होईन। मालकांना मी फक्त विनंती करू शकणार, त्यांच्याविरुद्ध उपवास करणे हा त्रागा होईल। तरी पण माझ्या उपवासाचा त्यांच्यावर परिणाम झाल्याखेरीज राहणार नाही हे मला कळत होते। परिणाम झालाही, पण माझा उपवास थांबविणे मला शक्य नव्हते। असा सदोष उपवासही करणे मला माझा धर्म असल्याचे प्रत्यक्ष दिसत होते। मालकांना मी समजावून सांगितले, माझ्या उपवासामुळे तुम्हाला तुमचा मार्ग सोडण्याची बिलकुल जरूर नाही। त्यांनी मला कटुमधूर टोमणेही मारले। त्यांना तसे करण्याचा अधिकार होता। शेठ अंबालाल या संपाविरुद्ध ठाम राहण्याच्या बाबतीत अग्रेसर होते। त्यांची दृढता आश्चर्य उत्पन्न करणारी होती। त्यांचा निर्भीडपणाही मला तितकाच आवडला। त्यांच्याबरोबर लढणे मला आवडत होते। त्यांच्यासारखे पुढारी विरुद्ध पक्षाकडे असताना माझ्या उपवासाचा त्यांच्यावर होणारा आड परिणाम मलाही जाचत होता। त्यातूनही त्यांच्या धर्मपत्नी श्रीमती सरला देवी यांचे माझ्यावर सख्ख्या बहिणीप्रमाणे प्रेम होते। माझ्या उपवासामुळे त्यांना पडलेला पेच माझ्याने पाहवत नव्हता। माझ्या उपवासाच्या पहिल्या दिवशी तर अनसुयाबाई, इतर अनेक मित्र व मजूर यांनीही माझ्याबरोबर उपवास केला। त्यांनी अधिक उपवास करू नये याबद्दल मी त्यांची मोठ्या मुश्किलीने समजूत घालू शकलो। अशा तऱ्हेने चोहीकडे वातावरण प्रेममय बनून गेले. मालक केवळ दयेला वश होऊन तडजोड करण्याचे मार्ग शोधून काढू लागले. श्रीमती अनुसूयाबाईंच्या घरी त्यांच्या वाटाघाटी सुरू झाल्या. श्रीयुत आनंद शंकर ध्रुवही मध्ये पडले. अखेरीस त्यांना पंच नेमण्यात आले व संप मिटला. मला 3 दिवस उपवास करावा लागला. मालकांनी मजुरांना मिठाई वाटली. 21 दिवसांनी तडजोड झाली. तडजोडीची सभा झाली. तिला मालक व गुजरातच्या उत्तर विभागाचे कमिशनर हजर होते. कमिशनरांनी मजुरांना सल्ला दिला, तुम्ही नेहमी मिस्टर गांधींच्या सांगण्याप्रमाणे वागत चला. या गोष्टीनंतर थोड्याच दिवसांनी मला त्यांच्याच विरुद्ध लढावे लागले. काळ पालटला तसे तेही पालटले व खेडा जिल्ह्यातील पाटीदारांना माझा सल्ला न ऐकण्याबद्दल सांगू लागले. रसिक परंतु कारुण्यपूर्ण अशा एका घटनेचा उल्लेख येथे करणे योग्य दिसते. मालकांनी मिठाई खूप तयार केली होती. ती हजारो मजुरांना वाटावी कशी असा प्रश्न पडला. ज्या झाडाखाली मजुरांनी प्रतिज्ञा केली होती त्या ठिकाणीच ती वाटणे योग्य असे म्हणून त्याचप्रमाणे दुसऱ्या कोठेही हजारो मजुरांना एकत्र करणे गैरसोयीचे होईल याही विचाराने त्या झाडासभोवरच्या खुल्या मैदानामध्ये ती वाटावी असे ठरविण्यात आले. मी भोळेपणाने असे समजलो की 21 दिवसपर्यंत नियमनात राहिलेले मजूर विशेष बंदोबस्ताखेरीज रांगेने उभे राहून मिठाई घेतील. अधीर होऊन मिठाईवर तुटून पडणार नाही. पण मैदानात मिठाई वाटण्याच्या 2-3 रीती चालवून पाहिल्या. त्या निष्फळ झाल्या. 2-3 मिनिटेपर्यंत सर्व व्यवस्थित झाले. पण नंतर लावलेली रांग मोडून जाई. मजुरांच्या पुढाऱ्यांनी आपली शिकस्त केली पण व्यर्थ. अखेरीस गर्दी गोंगाट व धक्काबुक्की इतक्या थराला जाऊन पोचली की काही मिठाई चिरडून फुकट गेली. मैदानात वाटणे बंद करावे लागले आणि राहिलेली मिठाई मोठ्या शिकस्तीने सोडवून शेठ अंबालालच्या मिर्झापुरातील बंगल्यात पोचती करावी लागली. मग ती दुसऱ्या दिवशी बंगल्याच्या आवारातच वाटावी लागली. यातील हास्यरस स्पष्ट आहे. एकनिश्चयाच्या झाडापाशी मिठाई वाटता आली नाही. त्याच्या कारणाचा तपास करता असे कळून आले की मिठाई वाटावयाची आहे असे समजल्यावरून अहमदाबादचे भिकारी तेथे येऊन दाखल झाले होते. त्यांनी रांगा मोडून मिठाई हिसकून नेण्याचे प्रयत्न केले. हे ते कारुण्य. हा देश उपासमारीने इतका पिडलेला आहे की भिकाऱ्यांची संख्या वाढत जात आहे आणि खायला मिळविण्यासाठी ते सामान्य रीतीभातीचे उल्लंघन करतात. धनिक लोक असल्या भिकाऱ्यांना काम शोधून देण्याऐवजी अविचारपूर्वक त्यांना भिक्षा घालून पोसतात.